93.5 Red FM. Alare ala Sangram
ala. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. रघुराम राजन आरबीआयच्या गव्हर्नर साहेबांनी मस्त स्टेटमेंट केलंय की इलेक्शन आल्या की 60,000 करोड रुपये वगैरे जरा जास्त सर्क्युलेशन मध्ये ही सगळी करन्सी आपल्याला किंवा हा सगळा पैसा दिसतो. तो अर्थातच कशामुळे असेल त्यांनी अगदी उघड उघड नाही सांगितलं. पण मी सांगतो ना, म्हणजे पॉलिटिकल पार्ट्या पैसे वाटतात म्हणून आणि लोक ते घेतात म्हणून. मी तुम्हाला विचारलंय, नाव नका सांगू काय नको, अनॉनिमसली मला सांगा, अगदी डेअरिंग असेल तर सांगा, पुण्यामध्ये हे पैसे वाटले जातात का, तुम्हाला कधी मिळाले का? हाय, कोण बोलताय?
हॅलो,
नमस्कार.
नमस्कार
मित्रा, नाव सांगायचंय का? नाही
सांगायचं.
बिंदास्तेस तू एकदमच. नको, मलाच भीती वाटते तुझ्यासाठी. नको नको नाव सांग. मला सांग, तू कधी पैसे घेतलेत का, तुला मिळालेत का?
नाही, मी तर घेतले नाहीये. पण आपण नेहमी बघतो, म्हणजे आता आय एम 39 इयर्स ओल्ड, तर आपण बघतो म्हणजे इलेक्शनच्या वेळेस भरपूर लोक इकडे तिकडे फिरत असतात, म्हणजे पुण्यामध्ये आपल्या, आणि चाललेलं असतं म्हणजे काहीतरी कारोबार त्यांचा.
अरे एक्झॅक्ट सांग ना मला काय, असं वेग नको सांगू.
म्हणजे तेच असते पार्टी, म्हणजे आम्हाला वोट द्या, हे पैसे देतो आम्ही तुम्हाला, तुमच्या बिल्डिंग मधली लोक.
तुला काय दिले पैसे कधी?
नाही, मला ऑफर होती बट मी घेतले नाही. मला पटत.
कुठल्या इलेक्शन मध्ये ऑफर होती ही आणि कितीची?
विधानसभा मध्ये,
म्हणजे आता मागच्या वर्षी.
हो हो.
आणि किती पैसे ऑफर केले तुला?
ऑफर केलं काय 1,000-1,500 रुपये.
शी, काय रे, तू कुठल्या एरियामध्ये राहतोस जनरली?
मी राहतो इकडे विशांतवाडीच्या इकडे.
अरे रे रे, कारण आमच्या इकडे 5-10 हजाराच्या खाली बोलतच नाही आम्ही.
डिपेंड अपॉन द एरिया.
पुढच्या वेळी ते आले की त्यांना सांग काय रे एवढीच किंमत केली का माझी, मला पैसे देऊ नका पण कम से कम ऑफर तो अच्छा करो यार.
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते राहू.
कमिंग अप इन जस्ट अ बिट. मनमा इमोशन जागे रे, मनमा इमोशन जागे, मनमा इमोशन जागे रे, मनमा इमोशन जागे. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, जाते रहो.